कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
तुम्ही 2016 मध्ये सातारा विलेज मध्ये तुम्ही 20,000 झाड लावलीत, तर हे एक अभियान तुम्ही घेतलंय मागे, आणि हे मला वाटतं झी मराठीच्या थ्रू आमच्यापर्यंत हे पोहोचलं होतं. त्या अगोदर तर तुम्ही कोणाला सांगितलंही नव्हतं. तुम्ही गावागावात तालुका तालुक्यांमध्ये जाऊन खूप छान सोशल काम करताय. हे करायचं कधी ठरवलं आणि ह्याच्या मागचा उद्देश काय होता?
ऍक्च्युली झाड हे माझ्या काय म्हणतात, मी तुंबारा लिहिलं होतं त्याच्यामध्ये, पण ते तुंबाराचं लिखाण मी असं एकच आयुष्यात काहीतरी लिहिलं. त्याची सुरुवात झाडामुळे होते, त्याचा एंड झाडामुळे होतो, आणि त्याच्यात असं होतं की आता व्हावं तर माणसानं झाड होऊन जगावं, असं त्या तुंबाराचा एंड आहे. एक आपलं झाड त्याची तिथंच व्हावी वाढ, खरखरीत मायाळू काढा त्याला झाडाचा पडला वेढा, दगडाचं झाड विशाल त्यावर झाडाची एक मशाल. तर आता रानात जाऊया, डोंगरात जाऊया, एक झाडाची मशाल व्हावी. तर पहिल्यांदा अशी एक हिरवी मशाल, आता क्रांती व्हायची असेल तर हिरवी मशालीची गरज आहे, पेटवणं पेटवणं सोडलं पाहिजे. असंच मकरंदांना, हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप चालल्या होत्या, त्यावेळेला मकरंदचा मला फोन आला की अरे असं असं आपल्याला जायचं आहे तिकडे, आपण सगळे मिळून पैसे काढतो, तू इतके काढ मी इतके काढतो असं वगैरे सगळं ठरलं. मी सातारला जायचं होतं मला, आणि असंच विचार करायला लागलो की ही गोष्ट काय करता येईल. तर ह्याचं मूळ कारण काय मला वाटलं, तर ह्याचं मूळ कारण मला वाटलं की पाऊस नसणं कारण झाडं नाहीत, झाडं नसण्याचं कारण पाऊस नाही. तर ही जरा कुठेतरी नीट जुळलं पाहिजे, आणि झाड हा आपल्या आवडीचा विषय आहे, तर आपण असं करूया. मग माझे पुण्यातले 4-5 मित्र आम्ही बसलो होतो, फार श्रीमंत लोक होते, त्यांना म्हटलं आयुष्यात काय घेऊन जाणार आहे, बरोबर काय सांगतो 400 करोड आणि 500 करोड तुझी प्रॉपर्टी आहे, इथं माणसं मरत आहेत आणि आपण काहीच करत नाही, म्हटलं काय करूया. पण चल म्हटलं कुठल्या तरी गावाची आपण मदत करूया, म्हटलं ओके. मग कलेक्टरना फोन केला, म्हटलं अशी गावं सांगा की जिथं आपल्याला असं काम करता येईल. मग त्यांनी 4 गावं सजेस्ट केली. आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो, एक बुलडोजर हे मशीनच घेऊन गेलो पोकलेन. मग तिथं आम्ही गेलो तेव्हा मीटिंग घेतली, सकाळी 11:00 मीटिंग होती, आम्हाला पोहोचायला झाले 1:00. रन 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 करणार डोंगर, एक झाड नाही, आणि तिथं मीटिंग माईक उभी एक लावलेले, टेबल लावलेले, इतका घामाचा त्रास व्हायला लागला आणि तिथं मीटिंग. तर मी म्हटलं इथला सगळ्यात प्रश्न आज इथं एक झाड नाही आहे, म्हटलं तर आपण असं करू, म्हटलं आम्हाला काही वरती पैसे आले नाहीत म्हणून आम्ही आलो नाही, तर त्या गावात जर आपण पाण्यासाठी काम करणार असू तर प्रत्येकानं त्याच्या बदल्यात काहीतरी करावं लागेल. म्हणजे काय करा, 4 गावं होते, 4 गावातल्या सरपंचाची मीटिंग घेतली, प्रत्येक माणसानं 5 झाडं लावायची ह्या बोलीवरती आपण ह्या गावात पाण्याचं काम करावं असं ठरलं. आणि मग तो विषय जो वाढायला लागला, आणि मग त्यातनं मग देवराई, मग तिथनं ते गायरान, तिथं तर सुरुवात केली, पहिल्या वर्षी 25,000 झाडं लावली आणि ती आता वाढली, आता 10-10 फुटाची झाडं झाली ती, मग शेततळं तयार केलं, मग मागल्या वर्षी गेल्या वर्षी असं करत आता आपण प्रत्येक जिल्ह्यात 50 एकर जागा घ्यायची, त्याच्यामध्ये गावातल्या लोकांना तयार करायचं आणि आपली महाराष्ट्रातले देशी वृक्ष सगळे लावायचे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना महाराष्ट्रातले हे झाड उपलब्ध नाही असं होणार नाही. सगळी जंगलं परत उभी राहिली पाहिजेत, तर पाऊस येईल, तर पाणी साठेल आणि पुढची लोकं आणि ऑक्सिजन चांगला मिळेल. आपल्याला जसं पाणी विकत घ्यायला लागतं तसं ऑक्सिजन विकत घ्यायला लागू नये, आणि झाडा इतकं दातृत्व दुसरं कोणाच्यातच नाही.
आता सर मला तुमच्या मुलांबद्दल बोलायचं आहे. आय थिंक तुम्हाला 2 मुलं आहेत, तर त्यांचा जन्म कधी झाला आणि त्या काळात तुम्हाला वेळ होता का त्यांना द्यायला? कधी असं झालं की त्यांच्या शाळेत एखादं फंक्शन होतं आणि तुम्ही अटेंड नाही करू शकलात, किंवा मुलांची कडकडून आठवण आली? कारण तुमचं फील्ड असं आहे की ते एका ठिकाणी राहून चालू शकत नाही, तर त्यांच्याबद्दल काही सांगा, ते काय करतायत?
माझं पहिलं लग्न झालं ते फार मी 20-21 वर्षाचा असताना झालो. नंतर मला मुलगी झाली, एक मुलगा होता तो एक्सपायर झाला होता. हां, त्यानंतर मुलगी आता मोठी आहे, 30 वर्षाची, ते लग्न झालं आहे, ती सेटल झाली. त्यानंतर माझं दुसरं लग्न झालं आणि 15 वर्षापूर्वी, आणि मग आता मुलगा एक आहे तो आता 12-13 वर्षाचा झाला आहे. तर मुलांनाही वेळ मिळतो, मुलांना वेळ देतो आणि फॅमिलीला वेळ देतो, आणि तसं माझा स्वभाव भरभरून सगळं करण्याचा आहे.
बोल,
हां सगळ्यांशी एकदम.
हां, आणि सर तुमची मुलगी कुठे असते मग आता?
ती पुण्याला असते, तिला 2 मुलं आहेत, चिंचवडला असते, त्यांचं पण एकदम चांगला छान चाललं आहे.
तुम्ही आता उल्लेख केला की एक मुलगा तुमचा गेला, आय थिंक तो 15 वर्षांचा असताना काहीतरी, कारण मी असं फक्त वाचलं होतं कुठेतरी आणि आता मला ते एकदम क्लिक झालं. तर काय झालं आणि कसं काय हे घडलं?
मी असं शूटिंगला गेलो होतो आणि हे लोक पिकनिकला गेले, आणि त्या डोह होता, त्या डोहात उतरायला नको होते, तिथे ते उतरले आणि त्यात माझा मित्र, त्याची 2 मुलं, हा मुलगा, असे एकत्र सगळेच.
बापरे,
फार मोठा ऍक्सिडेंट झाला तो.
मग ऑफकोर्स जेव्हा तुम्ही असं म्हणतात ना की ॲक्टरला किती काही झालं तरी ॲक्टिंग करणं काही तो थांबवू शकत नाही, यु नो द शो मस्ट गो ऑन असं जे म्हटलं जातं, तर तसं तुम्हाला ह्यातनं बाहेर पडायला अर्थात वेळ लागला असेल, आणि त्या काळात तुम्ही मग फिल्म्स घेणं बंद केलं?
1-2 वर्ष खूप त्रासाचा गेला, म्हणजे कसं असतं की काळ हेच उत्तर असतं सगळ्या गोष्टीला, आणि थांबून तर चालूच, म्हणजे थांबून काय करतो माणूस, आणि प्रत्येकजण जाणारच असतो. फक्त हे असं ऍक्सिडेंट हा फार शॉक असतो ना, आणि हा दुश्मनाला पण शॉक येऊ नये
असं होतं.
मी इंदोरला होतो आणि इकडे असं झाल्यानंतर सकाळी आल्यानंतर असं कळलं, आणि मग तो सगळा जो
व्हेरी डिस्टर्बिंग. ओके 93.5 रेड एफएम बजाते रहो.